नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारताचा फ्रान्ससोबत संरक्षण करार, दोन युद्धनौकांवर 26 राफेल विमानं तैनात होणार. राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातल्या 9 मान्यवरांचा सन्मान. मुंबईत येत्या 1 मे रोजी वेव्ह संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. सर्व शासकीय सेवा येत्या 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश. आता सविस्तर बातम्या. फ्रान्सकडून राफेल मरीन प्रकारच्या 26 लढाऊ विमानांच्या खरेदी संदर्भातला करार काल करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे त्यांचे समपदस्थ सेबेस्टियन लेकार्नो यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या 26 विमानांपैकी 22 विमानं 1 आसनी तर 4 विमानं 2 आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल. ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. काल पहिल्या टप्प्यात 3 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण तर 58 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर, प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष ए सूर्यप्रकाश, हॉकीपटू श्रीजेश, क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, बँक अधिकारी अरुंधती भट्टाचार्य, उद्योजक पवन गोयंका, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली, माहेश्वरी हातमाग परंपरा जपणाऱ्या उद्योजक शालिनी होळकर, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार, गोवा मुक्तीसंग्रामातल्या 100 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई आणि सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आलं. राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांशी प्रशासनाचा संपर्क झालेला असून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सर्वांना परत पाठवण्यात येत आहे. या सर्वांच्या परतीच्या प्रवासावर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असून याबाबतची आकडेवारी लवकरच सांगण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं. त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करतायत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे. त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल. पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही.
दरम्यान मुंबईत तसंच उल्हासनगर भागात तात्पुरत्या व्हिसावर राहणाऱ्या 17 तर नवी मुंबई पोलिसांनी 3 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं आहे. नवी मुंबईत 229 पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत किंवा व्हिसा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 57 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून हे सर्वजण दीर्घकालीन व्हिसावर आहेत. या सर्वांशी नियमित संपर्क असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत या मुद्द्यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
हमारा मानना है कि ऐसे टेररिज्म को रोकने की जरूरत है, सख्त कार्रवाई करने की जरूरत है, क्योंकि आपको तो पहले किसी को जान लेने का अख्तियार नहीं है. हमारे वतन में आकर आप जो इनोसेंट टूरिस्ट है उनका समुदाय पूछकर, रिलीजन पूछकर उनको गोली मारना, ये बदतरीन हरकत है. हम पूरे देशवासियों से अपील कर रहे हैं कि अपनी पॉलिटिकल डिफरेंसेस होंगे मगर आप उन लोगों को कामयाब होने मत दीजिए जो इस देश को कमजोर करना चाहते हैं, इसकी यूनिटी को कमजोर करके.
पर्यटन क्षेत्राला चालना तसंच पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल ही माहिती दिली. येत्या 1 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वर इथं होणाऱ्या महोत्सवात हे दल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मत्स्योत्पादनात मूल्यवर्धन आणि पायाभूत सुविधा बळकट करण्याची गरज केंद्रीय मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत कोस्टल स्टेट्स मीट 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. किनारपट्टीवरची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी मत्स्योत्पादनात मूल्यवर्धनासाठी काम केल्यास फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेतच नाही तर मासेमारांच्या जीवनातही भरीव योगदान ते देऊ शकतात असं राजीव रंजन सिंह यांनी नमूद केलं. मुंबईत येत्या 1 ते 4 मे दरम्यान जागतिक दृकश्राव्य मनोरंजन संमेलन वेव्हचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिओ वर्ल्ड सेंटर इथं आयोजित या संमेलनात 33 देशातले मंत्री 120 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शासनाच्या सर्व सेवा येत्या 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली. ज्या विभागाच्या सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन होणार नाहीत त्या विभागाला दररोज प्रत्येक सेवेसाठी 1,000 रुपयाचा दंड आकारला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सेवा हक्क अधिनियम कायद्याची जनजागृती व्हावी याकरता शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याची सूचना योग्य असून मुख्य सचिवांना याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले,
सेवा हक्काच्या संदर्भात ती जनजागृती झाली पाहिजे याकरता आपण त्याचा समावेश हा 10वीमध्ये करण्यात यावा असं एक खूप चांगली सूचना केलेली आहे. मुख्य सचिवांनी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि 10वीमध्ये 8वीमध्ये 9वीमध्ये कुठल्या लेवलवर ते घेतलं पाहिजे याचा विचार करून, पण अशा गोष्टी आपण जर शिकवल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो, जनजागृती त्यातनं होते.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका मुख्यालयात काल सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेवेची बांधिलकी मानणारी सामूहिक शपथ घेण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीनं विविध 81 सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहेत. यासंदर्भात जनजागृतीसाठी यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं, तसंच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 माहिती फलक मनपा मुख्यालयात लावण्यात आला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मार्गदर्शन केलं. ऑनलाईन सेवा प्रणाली उत्तम प्रकारे राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. लातूर इथं सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकसेवा हक्क विषयक शपथ घेतली. यावेळी लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत उपलब्ध विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या QR कोड फलकाचं अनावरण करण्यात आलं. जालना इथं सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. धाराशिव इथं सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जास्तीत जास्त सेवांचा लाभ नागरिकांना द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं. जिल्ह्यात सध्या 7 प्रकारच्या सेवा ग्रामपंचायतींना ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लोकसेवा हक्क कायद्याच्या कलम 20 माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवेचे अर्ज स्वीकारायचे असून त्याच माध्यमातून सेवा पुरवायची असल्याचं राज्य सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉ किरण जाधव यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे जे कलम 20 आहे ते कलम म्हणतंय पात्र व्यक्तींच्या अपेक्षांच्या प्रती पद्धतशीर अधिकाऱ्यांना संवेदनशील करणे आणि नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे, म्हणजे ऑनलाईन इंटरनेट हे जे तंत्रज्ञान आता अद्ययावत झालेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला सेवेचे अर्ज घ्यायचे आहेत आणि त्यातूनच सेवा द्यायची आहे हे या कायद्याचं प्रयोजन व उद्दिष्ट असल्याचं नमूद केलेलं आहे.
डॉक्टर जाधव यांची ही मुलाखत उद्या बुधवारी सकाळी 10:45 आमच्या केंद्रावरून प्रसारित होणार आहे. बालहक्क संरक्षणाच्या पंचसूत्रीची परवा 1 मे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. बालकामगार, बालभिक्षेकरी, शाळाबाह्य मुले, बालकांचं आरोग्य आणि बालविवाह या सर्व समस्यांचं समूळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पंचसूत्री बालहक्क संरक्षणाची हा कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून हे अभियान 31 मे चालणार आहे. दरम्यान उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे संभाव्य बालविवाह होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका आणि गावस्तरावरच्या शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत. यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली. राज्यात काल सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमान लोहगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड इथं सुमारे 42 अंश तर परभणी इथं 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारताचा फ्रान्ससोबत संरक्षण करार, 2 युद्धनौकांवर 26 राफेल विमानं तैनात होणार. राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान. मुंबईत येत्या 1 मे वेव्ह संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि सर्व शासकीय सेवा येत्या 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.